हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये स्वच्छता गृहांबद्दल आपण बोलतोय. म्हणजे मस्करीत सगळं बोलत असताना काही सिरियस इश्यूज जे आहेत ते खरंच फार गंभीर आहेत ना. असे काही समस्या फार गंभीर आहेत. एक फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे शहराचा जो विस्तार आहे तो झपाट्यानं वाढतोय. लोकसंख्या दरवर्षी मोठी होत जाते आणि ह्या गोष्टीचा परिणाम स्वच्छतागृहांबद्दल सुद्धा पाहायला मिळतोय. शहराची लोकसंख्या जर विचारात घेतली 8 लाखांच्या घरात आहे आणि मूलभूत सुविधा देण्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आता कमी पडत चालल्याचं दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये फक्त 500 आसपास स्वच्छतागृह आहेत. खऱ्या अर्थानं हा आकडा किती मोठा झटका लावणार आहे नाशिक. एका विभागात परिसरामध्ये 300 ते 500 लोकसंख्या अशी गृहीत धरून 10 ते 20 सीट्स असलेली स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. हे नेमके विभाग कोणते आहेत यांबद्दल बोलूयात. पण ह्या गंभीर होत जाणाऱ्या समस्येकडे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं टेन्शन येण्यासारखी सिच्युएशन निर्माण झाली आहे. कारण पेठ रोड परिसरात घडलेली एक घटना, त्या घटनेचा आढावा घेऊयात, थोडाच वेळात घेऊयात. एक ट्रॅक प्ले करतोय बत्तमीज दिल फ्रॉम ये जवानी है दिवानी. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो ये जवानी है दिवानी. ये जीवानी म्हटलं गेलं चुकून.